नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. यो आसात काय मुखेल खबरो. नितळसाणे खातीर एक तारीख एक घंटा एक सात अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक उलो मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लीत सप्तकभर चलपी संकल्प सप्तक कार्यावळ सुरू केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तेलंगणाक भेट दिवन 13,500 कोटी रुपया परस चड मोलाचे जायते उदरगत प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले आनी बुन्यादी फातर घालतले. भारताचे बंदर जहाज बांदणी आनी उदकामार्ग आनी पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद भाई नाईक हांणी रियाद सौदी अरेबियाच्या दौऱ्याक सुरुवात केल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेन नागरिकांच्या बँकेच्या शाखांनी 2,000 रुपयांची नोटीस जमा करपाची मुजत 7 ऑक्टोबर मेरेन वाढयल्या. आनी खेळांत चीनातल्या हंगझोऊ शारात चालू आशिल्ल्या आशियाई खेळ सर्तीत भारतान आपली एकंदर पदकां 38 मेरेन पावयल्यां. आता पुराय खबरो. आज सकाळी 10 वरांचेर लोकांनी एकठांय येवन नितळसाणे खातीर एक वर समर्पित करचे आनी देशाचे उज्ज्वल भविष्य घडोवपाक मजत करची अशें आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलां. स्वच्छ भारत ही देशातल्या सगळ्या कुटुंबातल्या वांगड्यांची सामूहिक जापसालदारकी आसा आनी ह्या दिशेन लोकसहभागाचो दरेक यत्न खूप महत्वाचो आसा असं सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आवाहनाचेर आज देशभरातले लोक मेगा नितळसाण मोहिमेत वांटो घेतले. महात्मा गांधीच्या जयंतीच्या पूर्वसंध्येक तांकां श्रद्धांजली दिवपा खातीर आज सकाळी 10 वरांचेर नितळसाण मोहिमेक एक वर्ष श्रमदान करपाचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी नागरिकांक केलां. फाटल्या मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्र्यांनी स्वच्छता ही सेवा अभियानाचे महत्व अधोरेखित करून एक तारीख एक घंटा एक सात हो उलो हो स्वच्छ भारता खातीर संवसारातलो सगळ्यात व्हडलो स्वयंसेवी यत्न जावपाक शकता देखून लोकांक 1 ऑक्टोबराक मेगा नितळसाण मोहीम खातीर वेळ काडपाचो उलो मारिल्लो. ह्या मेगा नितळसाण मोहिमेखाला शार आनी गांवगिऱ्या भारतातल्यान 6,40,000 वयर सुवाती श्रमदाना खातीर दत्तक घेतल्यात. बाजारपेठ, रेल्वे मार्ग, जलकुंभ, पर्यटन थळां, प्रार्थना सुवाती आनी हेर वाठार अशा भौशीक सुवातींनी नितळसाण कार्यावळींनी सगळ्या थरांतले नागरिक वांटो घेतले. तशेंच सुमार 1,00,000 निवासी वाठारांनी श्रमदाना खातीर रहिवासी कल्याणकारी स्वयंसेवक संघटना म्हणून काम करपाक मुखार आयल्यात. पुराय राष्ट्रात सुमार 35,000 अंगणवाडी केंद्रां दत्तक घेवपा खातीर गांवांतले समुदाय मुखार आयल्यात. ह्या खाशेल्या उपक्रमांत भारतीय लष्कर, नौदळ, वायुसेनेचे कर्मचारी नागरिकां वांगडा हात मेळून वेगवेगळ्या सुवातींनी निवळ करतले. नितळसाण स्थळांचेर नागरिकांक चित्रां क्लिक करून स्वच्छता हीत सेवा .com ह्या पोर्टलाचेर अपलोड करूं येता. आयज गोंयभर स्वच्छता 15 निमतान नितळसाणेचे उपक्रम जातले. पंचायत खात्यावरवी 2 वरांची स्वच्छता 15 कार्यावळ जाता. हे निमतान आमदार मंत्री पंचायतीक भेट दितले. दरेकल्याक आपल्या सरभोवतणी नितळसाण खातीर एक वर दिवपाचो उलो सरकारान मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वाडदिसा निमतान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर मेरेन देशभर भाजपा आनी सरकारी पावण्यार वेगवेगळ्या लोकोपयोगी आनी समाज कल्याणकारी उपक्रम हातांत घेतल्यात. स्वयंपूर्ण गोंय उपक्रमाक येता त्या 2 ऑक्टोबराक म्हणल्यार गांधी जयंती दिसा 4 वर्सां पुराय जातात. हे निमतान दरेक स्वयंपूर्ण मित्र आपल्या पंचायतीक भेट दितले आनी चालीक लायिल्ल्या येवजण्यांचो नियाळ घेतले. सरकारान ग्रामीण मित्र तुमचे दारी हो उपक्रमूय चालीक लायला. 18 पारंपारीक वेवसायातल्या विश्वकर्मा खातीर पीएम विश्वकर्मा येवजण 2 ऑक्टोबराक गोंयात चालीक लागतली. मेगा स्वच्छता मोहिमे खातीर आज 7,00,000 परस चड कार्यावळी जावपाची शक्यताय आसा. आकाशवाणी न्यूजाक दिल्ल्या खाशेल्या मुलाखतीत गृहनिर्माण आनी शारी वेव्हार मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले की प्रधानमंत्र्याच्या मेगा स्वच्छता मोहिमेच्या आव्हानाक वेगवेगळ्या मळार लोकांचो व्हड प्रतिसाद मेळटा. 4,800 परस चड शारी थळावी संस्था 100% उक्ताड्यार शौचमुक्त आसात असं स्वच्छ भारत मिशनाच्या मार्गदर्शक तत्वाविशी उलयतना मंत्री पुरी हांणी सांगले. नितळसाणे खातीर एक वर एक तारीख एक घंटा एक सात या उपक्रमाच्या आधारात गुजरातातल्या सगळ्या जिल्ह्यांनी वेगवेगळे श्रमदान उपक्रम आयोजित केल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादातल्या रानीप हांगा जावपी श्रमदानात वांटो घेतले. जाल्यार मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अहमदाबादातल्या आपल्या विधानसभा मतदारसंघातल्या घाटलोडिया हांगा नितळसाण मोहिमेत सामील जातले. मंत्री राज्य विधीमंडळाचे वांगडी हांच्या सयत वेगवेगळे भौशीक प्रतिनिधी राज्यभरातल्या वेगवेगळ्या सुवातींनी एक वर्ष श्रमदान कार्यावळींनी वांटो घेतले. प्रधानमंत्री मोदी हांणी नवी दिल्लीत सप्तकभर चलपी संकल्प सप्तक कार्यावळ सुरू केल्या. भारतभरातल्या 329 जिल्ह्यांनी पातळिल्ल्या 500 आकांक्षी ब्लॉकांनी शासन सुधारप आनी जिणेचो दर्जो सुधारपाचो हेतू ह्या कार्यावळीचो आसा. आकांक्षी ब्लॉक कार्यावळीतल्यान ब्लॉक पांवड्यार नागरिकांच्या जिणेचो दर्जो वाडोवपाचो यत्न जाता अशें ह्या वेळार उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. आकांक्षी जिल्लो कार्यावळ एडीपीन 5 वर्सां पुराय केल्यात आनी हे सुशासनाचे उदाहरण आसा. स्वतंत्र भारताच्या पहिल्या 10 कार्यावळीच्या खंयच्याय वळेरेंत एडीपी भांगराच्या अक्षरात आसतली अशें मोदी हांणी सांगले. सुशासनाच्या मूलभूत गजालींचे लक्ष केंद्रीत केल्यार आव्हानात्मक ध्येया लेगीत साध्य करूं येता हे कार्यावळीतल्यान दिसून आयले अशें प्रधानमंत्री मोदी हांणी नदरेक हाडले. आकांक्षी जिल्ह्याच्या कार्यावळीचे यश हे आकांक्षी ब्लॉक कार्यावळीचो आधार जातलो हाचेर मोदी हांणी भर दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तेलंगणाक भेट दिवन 13,500 कोटी रुपया परस चड मोलाचे जायते उदरगत प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले आनी बुन्यादी फातर घालतले. नागपूर ते विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉराचो एक भाग आशिल्ल्या मुखेल रस्त्या प्रकल्पांची बुन्याद मोदी घालतले. तशेंच प्रधानमंत्री राष्ट्रीय महामार्ग 365 BB सुर्यपेट ते खम्माम विभागामधलो 59 किलोमीटर लांबीचो रस्तो राष्ट्राक समर्पित करतले. जकलायर कृष्णा नवीन रेल्वे मार्गाचे ते लोकार्पण करतले. हसन चेरलापल्ली एलजीपी पायपलायन प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले. तशेंच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडाच्या कृष्णपट्टणम ते हैदराबाद या बहुउत्पादन पेट्रोलियम पायपलायनाची पायाभरणी ते घालतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात. भारताचे बंदर जहाज बांदणी आनी उदका मार्ग आनी पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद भाई नायक हांणी रियाद सौदी अरेबियाच्या दौऱ्याक सुरवात केल्या आनी त्या भारत सौदी संबंधातलो एक म्हत्वाचो अध्याय आसतलो. ह्या भेटी वेळार भारत सौदी संबंधाचे बहुआयामी स्वरूप दाखोवपी कार्यावळीच्या माळेंत मंत्री वांटो घेतले. मंत्री नाईक हांणी रियादातल्या राष्ट्रीय संग्रहालयाक भेट दिली आनी भारत आनी सौदी अरेबिया हांचे मदल्या वारशाची सामायिक प्रशंसा अधोरेखित करून राज्याच्या समृद्ध इतिहासाचे वर्णन करपी आकर्षक कलाकृती आनी अवशेष पळोवन ते अजापित जाले. तशेंच रियादातल्या भारतीय दूतावासांत भारतीय समाजाच्या मेळाव्यात ते उलयले. सौदी अरेबियाचे भारताचे राजदूत डॉ सुहेल अजाज खान दूतावासातले टूर ऑपरेटर आनी पत्रकारांकडे मंत्र्यांनी चर्चा केली. ज्येष्ठ भारतीय समुदाय सदस्य पत्रकार आनी छायाचित्रकार के एन वासीफ हांणी तांणी बरयल्लें इंडियाज आर्किटेक्चरल हॅरिटेज हे पुस्तक मंत्री श्रीपाद नायक हांकां सादर केलें. भारतीय रिझर्व्ह बँकेन नागरिकांक बँकेच्या शाखांनी 2000 रुपयांची नोटी जमा करपाची मुजत 7 ऑक्टोबर मेरेन वाडिल्या. 19 मे 2023 दिसा रिझर्व्ह बँकेन 2000 रुपयांची नोटी चलनातल्यान काडपाची घोषणा केली. हे खातीर नागरिकांनी बँकेच्या शाखांनी नोटी जमा करपाची मुजत 30 सप्टेंबर मेरेन जाहीर केली. आयज ती वाडिल्या. 8 ऑक्टोबर सावन देशभरातल्या रिझर्व्ह बँकेच्या 19 कार्यालयांनी वचूनच ह्यो नोटी बदलपाच्यो आसतल्यो. आता मेरेन चलनात आशिल्ल्या 2000 रुपयांच्यो 96% नोटी परत केल्यात अशी माहिती रिझर्व्ह बँकेन दिल्या. पूण 2000 रुपयांच्यो नोटी वैध चलन आसात अशें बँकेन स्पष्ट केलां. ऑनलायन गेमींग सट्टेबाजी कॅसिनो घोड्यांची सर्त आनी लॉटरी हांचेर आयज सावन 28% जीएसटी लागू जातली. फाटल्या ऑगस्टात माल आनी सेवाकर मंडळाच्या 91व्या बसकेंत हो निर्णय घेतला. ताची अधिसुचोवणी जारी जाल्या आनी आयज सावन ती चालीक लागतली. चीनातल्या हांगझो शारात चालू आशिल्ल्या आशियाई खेळा सर्तीत भारतान आपली एकंदर पदकां 38 मेरेन पावल्या. तातूंत 10 भांगरां 14 रुपया आनी 14 काश्या पदकां आसात. सध्या भारत पदकाच्या कोष्टकात 4थ्या क्रमांकार आसा. आयज भारतीय खेळगड्यां खातीर म्हत्वाचो दीस आसतलो आनी भाग घेवपी जायती पदकां मेळोवपाक झुजतले. तशेंच बायलांची हेप्टाथलॉन लांब उडी आनी 800 मीटर फायनल, दादल्यांची शॉटपूट, दादल्यांची 3000 मीटर एसी, बायलांची डिस्कस आनी बायलांची 1500 मीटर अंतीम फेरी आयज जातली. भारताचे सौर मिशन आदित्य L1 धर्तरेसान 9.2 किलोमीटर अंतराचेर वचून धर्तरेच्या प्रभावाच्या क्षेत्रातल्यान यशस्वीरित्या सुटका केली आनी आता धर्तरेसावन 15 लाख किलोमीटर अंतराचेर आशिल्ल्या लँग्रेज पॉईंट L1 आपलो मार्ग भरला. मायक्रोब्लॉगिंग सायट एक्साचेर केल्ल्या पोस्टात अंतराळान आता अशा एका मार्गार आसा जे सूर्य पृथ्वी L1 बिंदूमेरेन व्हरतले अशी माहिती इस्रोन दिल्या. काश्मीर देंगणात कुपवाडा पुलीस आनी लष्करान संयुक्त कारवाय करून काल कुपवाडा जिल्ह्यातल्या माछिल सेक्टरातल्या कुमकडी वाठारात घुसखोरीचो प्रयत्न यशस्वीपणान उधळून आयलो. ह्या जलद आनी समन्वयीत कारवायेत सुरक्षा दळांनी 2 दहशतवाद्यांक जिवेशी मारले. देशातला पावसाचो हंगाम सोपला आनी अंदू जून ते सप्टेंबर मेरेन सामान्य पावस पडला. भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD सांगले की सकारात्मक घटकांनी एल निनो परिस्थितीच्या प्रभावाक प्रतिकार केलो. मॉन्सून हंगामात देशात 94.4% पावस पडलो अशें IMD सांगलां. गोंयात आयज मध्यम ते खूप व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा आनी ताचे वांगडा 40 ते 50 किलोमीटर वेगान वारें व्हांवतले. चड करून ज्या भागात उदक सासता अशा वाठारांनी वचप टाळचे. खंय वचचे पयली तुमच्या मार्गाचेर येरादारीची कोंडी तपासात. असुरक्षीत बांदावळीत रावप टाळचे. गडगडाटाच्या वेळार उक्त्या वाठारांनी आनी शेतांत काम करपाक टाळचे. गडगडाच्या वेळार वीज आनी वाऱ्याच्या वेळार उंच झाडा खाला आलाशिरो घेवप टाळचे. वीज खामे आनी दुबळ्यो बांदावळी पासून पयस रावचे आनी विद्युत उपकरणां वापरप टाळचे अशें IMD सांगलां. मालदिवान दुसऱ्या आनी निमणे फेरयेच्या मतदानात सध्याचे अध्यक्ष मोहम्मद सोली हांकां हारोवन मोहम्मद मुइज्जू हांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड जाल्या. मुइज्जू हांकां 54% मतां मेळ्ळी तर MDPचे सध्याचे अध्यक्ष सोलीह हांकां 46% मतां मेळ्ळी. आनी आतां खबरो सोंपोवच्यो पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. नितळसाणे खातीर 1 तारीख 1 घंटा 1 सात असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक मारला. प्रधानमंत्री मोदी हांणी नवी दिल्लीत सप्तकभर चलपी संकल्प सप्तक कार्यावळ सुरू केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तेलंगणाक भेट दिवन 13,500 कोटी रुपया परस चड मोलाचे जायते उदरगत प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले आनी बुन्यादी फातर घालतले. भारताचे बंदर जहाज बांदणी आनी उदका मार्ग आनी पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद भाई नायक हांणी रियाद सौदी अरेबियाच्या दौऱ्याक सुरवात केल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेन नागरिकांक बँकेच्या शाखांनी 2000 रुपयांची नोटी जमा करपाची मुजत 7 ऑक्टोबर मेरेन वाडयल्या आनी खेळांत चीनातल्या हांगझो शारात चालू आशिल्ल्या आशियाई खेळा सर्तीत भारतान आपली एकंदर पदकां 38 मेरेन पावल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.